வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய ஜய ஜய. नाथ संप्रदायामध्ये असलेली सोहम ध्यान साधना ही पाहून झाल्यानंतर सोहम जप, सोहम चिंतन, सोहम भजन, सोहम भाव या संबंधी प्राचीन वाङ्मयामध्ये तसंच नाथ संप्रदायाच्याच शाखा उपशाखा यांच्यामध्ये चालत आलेले ध्यानाव्यतिरिक्त जे विधी आहेत ते आपण गेले काही रविवार पाहतो आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण हंसहा सोहम या शब्दाचा जप कसा केला जातो ते पाहिलं. त्यानंतर आपण चिंतनाची साधना घेतली. त्या चिंतनाच्या साधनेमध्ये जो सद्गुरु उपदेश आहे ओम तत्वम सोहम सहा, हा सद्गुरु उपदेश त्याचं चिंतन करून ओम या पदाचं चिंतन, सद्गुरु आपल्याला तत्त्वम असं म्हणत बोध देत आहेत अशा भावनेनी त्या पदाचं चिंतन, आणि सोहम सहा हे शिष्याचं त्यांना दिलेलं उत्तर याच्या संबंधी चिंतन करून आपण वारंवार ओम तत्वम सोहम सहा याचं एक चिंतन वाक्य ठरवलं. आणि प्रत्यक्षत तशा प्रकारे उपदेशाची आवृत्ती परत परत केली आणि त्या योगाने चिंतन करत राहिलो. या चिंतनातून आपल्या चित्तवृत्ती एकविध झाल्या आणि आपण ध्यान सुख अनुभवलं. त्यानंतर पुढच्या साधनेमध्ये आपण ओम सोहम सहा हा जप मंत्र क्रमाने आपली पावलं, घोटा ते गुडघा, गुडघा ते मांडीचा खुबा, अशा प्रकारे सगळ्या शरीरामध्ये हा जप चाललेला आहे अशी भावना करत सर्वात शेवटी मस्तकाचा चिदाकाशाचा प्रदेश आणि ब्रह्मरंध्र या ठिकाणी हा जप होतो आहे अशी भावना केली, प्रत्यक्ष जप केला. या जपानंतर ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सोहम भाव जो निर्माण झाला त्या भावामध्ये आपण थांबून राहिलो. जर विचार उठले तर विचाराचा साक्षी विचार शून्यता, विचार शून्यते पाठोपाठ परत सोहम भाव आणि केवळ शुद्ध वर्तमान अस्तित्व स्वरूप अशा परमात्म्याचा प्रत्यय अशा प्रकारे आपण साधना केली. त्याच्या पुढच्या रविवारी म्हणजे मागच्या रविवारी आपण ओम सोहम सहा हा जप सर्व चक्रांवर केला शरीरातल्या. आता यामध्ये काही ठिकाणी ओम सोहम सहा असा जप सांगितलेला आहे तर काही ठिकाणी ओम हंसहा सोहम अशा प्रकारचा जप सांगितलेला आहे प्राचीन पोथ्यांमध्ये. आपण सर्व तऱ्हेने करून पाहणार आहोत हे दोन्ही जप आपण करून पाहणार आहोत. अगदी सुरुवातीला जेव्हा आपण प्रथम जपाची साधना केली तेव्हा मी भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन या कोल्हटकरांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये अजपा विधी नावाचं जे प्रकरण आलेलं आहे त्याचा संदर्भ दिलेला होता. आज त्या संदर्भामध्ये त्यांनी नक्की तिथं काय टीप दिलेली आहे ती वाचून आपण साधना करणार आहोत. अजपा विधीचे हे विधान वाई येथील प्राज्ञपाठ शाळेच्या कृपेने मिळाले आहे. या संस्थेच्या संग्रहात या विधीच्या 5-6 पोथे आहेत. त्यात उपांगात भेद आहेत पण मुख्य विधी संबंधी सर्वात एक वाक्यता आहे. त्यापैकी एका पोथीवरून पुढील अजपा विधी उतरला आहे. हा अजपा विधी अत्यंत प्राचीन काळापासून चालत आला आहे अशी सांप्रदायिकांची भावना आहे. भारतवर्षात अति प्राचीन काळी जेव्हा हंस हा एकच वर्ण होता त्यावेळी ह्या अजपा जपद्वाराच विराट उपासना ऋषी मुनी करीत असत अशी ही समजूत आहे. श्वसन करणाऱ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी हा अजपा जप जन्माच्या क्षणापासून मरणाच्या क्षणापर्यंत अखंडपणे पण न कळत चाललेला असतो. या विधीला अनुसरून त्याचा संकल्पपूर्वक उच्चार केला आणि असा क्रम नित्य नियमाने प्रत्यही ठेवला म्हणजे हा जप जाणीवेच्या कक्षेत येऊन त्यावर सहजपणाने अनुसंधान राहू लागते. दीर्घकाळ असा क्रम चालविल्यास मनाशी ह्या जपाचे इतके तादात्म्य होते की रिकाम्या असलेल्या कोणत्याही क्षणी ह्या जपावर मन तात्काळ एकाग्र होते. आणि समाधीपादातील 28व्या सूत्रात सांगितलेला अभ्यास सहजपणे घडू लागतो. ह्या अभ्यासाने चित्तात प्रसुप्तावस्थेत असलेले अनंत जन्मातील पाप संस्कार धुवून जातात. चित्त स्वच्छ शांत आणि प्रसन्न होते आणि शारीरिक व्याधी आणि मानसिक आधी यांची पीडा दूर होते. हा जप करीत असताना प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा जप अगदी अनायासाने होतो. यासंबंधीचे अधिक विवेचन समाधीपादातील 27, 28 व 29 या सूत्राचे विवरणात पहावे. या विधीसंबंधाने आग्रहपूर्वक असे सांगता येईल की या ग्रंथाच्या वाचकांपैकी ज्याला सूर्योदयापूर्वी पाव अर्धी घटका वेळ सापडेल त्या प्रत्येकाने या विधीला अनुसरून या जपाचे अनुष्ठान करावे. म्हणजे या मंत्राच्या विनियोगात म्हटल्याप्रमाणे अशेषा घन नाशाचा अशेषा घनाशनाचा क्रम चालू झाल्याची प्रतीती येते. पुढील विधानात अजपाजप 25 वेळच करण्याचे लिहिले आहे परंतु सवड असेल त्याप्रमाणे घटका अर्धी घटका जप केल्यास अधिक चांगले. 25 वेळा ही किमान मर्यादा होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग श्री गणेशाय महा अथ अजपा विधी ही ओम अथ जप समर्पणम असं म्हणून काही मंत्र दिलेले आहेत मग अथ जप संकल्प हा असं म्हणून काही मंत्र आहेत, अथ विनियोग हा, अथ न्यास हा, अथ ध्यानम, कशा प्रकारचं ध्यान करावं किंवा चित्ताची एकाग्रता करावी यासंबंधी सांगितलंय. अथ पूजा असं म्हणून एक विधी सांगितलेला आहे आणि मग अथ जपहा याच्यात त्यांनी या पोथीमधून ज्याच्यातून उतरवलं त्याच्यात हंसहा सोहम असं 25 वेळेला जपावं असं म्हटलेलं आहे. काही पोथ्यांमध्ये सोहम हंसहा असंही सांगितलेलं आहे. हा जो जप आहे त्याच्या मुख्य विधी विषयी सगळ्या पोथ्यांमध्ये एक वाक्यता आहे, जी उपांग आहेत त्याच्या बाबतीत भेद आहे असं म्हटलेलं आहे. जे उपांगात भेद आहेत याचं कारण प्रत्येकाने आपल्या पद्धतीने प्रतिभेनुसार त्याच्यामध्ये बदल केला असण्याची शक्यता आहे. आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. प्रथम आपण सद्गुरु स्मरण करणार आहोत, त्यानंतर शांती मंत्र 3 वेळेला श्रद्धापूर्वक आपण म्हणणार आहोत. त्यानंतर ओम सोहम सहा या मंत्राचं चिंतन करणार आहोत आणि आपण परमात्म स्वरूपच आहोत असा संकल्प त्याद्वारे करणार आहोत. त्यानंतर 25 वेळा ओम सोहम सहा या जपाचा उच्चार तदर्थ भावनेनी, जे प्रत्येक वेळेला उच्चार केल्यानंतर आपण तेच आहोत अशी भावना धरून करणार आहोत. त्या भावात रममाण होऊन थोडा वेळ थांबणार आहोत. यावेळेला ध्यान सदृश असे आपण थांबू आणि मग मोठ्या आत्मसमाधानाने परत 3 वेळेला शांती मंत्र म्हणू. ही साधना आपण पहिल्या दिवशी केलेली आहे. तेव्हा हंसहा सोहम असा जप केलेला आहे. मला हेही शक्य आहे की हंसहा सोहम सांगितल्यानंतर असाच जप सोहम हंसहा असं म्हणून करावा, पण तुम्ही किती घरी कराल मला शंका वाटते. प्रत्येकाला किती वेळ मिळेल तसं याच प्रकारची भावना तुम्हाला धरून जप करता येईल का, हेही प्रत्येकाला कधीकधी कठीण जातं. तसं इथं जे वातावरण असतं ते वातावरण तुम्हाला घरी निर्माण करणं कठीण जातं, त्यामुळे नुसता निर्देश करणं देखील सोपं आहे आणि ते तर फारच पुढची प्रवचनं सुरू करता येतील, पण आपल्याला घाई नसल्यामुळं याच्यातली प्रत्येक गोष्ट आपण करून पाहिली तर काहीच हरकत नाही असं असल्यामुळं आपण जसा हंसहा सोहम हा जप केला तशा प्रकारे आता ओम सोहम सहा हा जप आपण करणार आहोत. हंसहा सोहम हा जप केला तेव्हा ओम हंसहा सोहम असं म्हटलं नाही, याचं कारण त्यांनी म्हटलंय की याच्या उच्चारामध्ये ओम हा सहजच येऊन जातो म्हणून त्यांनी घेतलेला नाहीये. तसं इथेही नाही घेतला तरी चालेल, पण आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण सद्गुरूंचं स्मरण करणार आहोत. आपल्या समोर आपल्या मनश्चक्षूंसमोर आपले सद्गुरू बसलेले आहेत एका सिंहासनावर आणि त्यांच्या समोर आपण बसलो आहोत. एका आसनावर अशी भावना आपण करणार आहोत. आणि सद्गुरूंची आपण एक 1.5-2 मिनिटांमध्ये पूजा मानस पूजा करणार आहोत. पंचामृती पूजा त्यांचे पाय साध्या पाण्याने धुतल्यानंतर पंचामृती स्नान त्यानंतर परत एकदा पाय पाण्याने धुऊन स्वच्छ पुसून गंध अक्षता फुलं चरणांवर अर्पण करणार आहोत. कपाळाला गंध कुंकुम तिलक अक्षता त्यांच्या मस्तकावर अक्षता टाकणार आहोत. फुल वाहणार आहोत. हार अर्पण करणार आहोत. यथाशक्य दक्षिणा आणि नैवेद्य प्रसाद त्यांना अर्पण करणार आहोत. दक्षिणा अर्पण करताना आपल्या अहम सकट आपलं सगळं अर्पण करतो आहोत असा भाव. त्यांना निरांजनाने ओवाळणार आहोत. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवणार आहोत. मनात आठवलं तरी शांतपणाने पूजन करतोय असा भाव निर्माण होतो. या पूजनाला फार वेळ लागत नाही. आता मी शांती मंत्र सांगतो माझ्या पाठोपाठ आपण म्हणाल. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. शांती मंत्राचा अर्थ सांगतो. निर्गुण निराकार परब्रह्म ओम ब्रह्म नामाच्या योगाने सगुण साकार जगत अर्थात आपला देह इथपर्यंत ब्रह्मच सर्व जगत झालं. सगुण साकार जगतातून अर्थात आपल्या देहातून देखील निर्गुण ब्रह्माला प्राप्त होण्यासाठी ओम हे ब्रह्मनाम आहे. मी जीवस्वरूप तो परमात्मा आहे याप्रमाणे आम्ही परमात्म्याला जाणतो, परमात्म्याचे ध्यान करतो, म्हणून त्या परमात्म्याने मी परमात्मा या बोधाची मला प्रेरणा द्यावी, प्रचोदना द्यावी, म्हणजे प्रेरणा द्यावी. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्. ॐ शांति शांति शांति. हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्. शांति शांति शांति. ओम सोहम सहा असा जप आपण करणार आहोत. या जपाच्या अर्थाचं किंचित काळ चिंतन आपण करू. ओम म्हणजे सगुण रूपधारी देहवानाला निर्गुण परमात्म्याचा बोध प्राप्त करून देण्याचं साधन नाम, ब्रह्मनाम. सोहम सहा तो परमात्माच मी आहे असं म्हटल्यामुळे मी हा गुप्तच झाला, त्याचा लोपच झाला. आता जे उरलं ते फक्त परमात्मतत्व सहा असा या सोहम सहा मंत्राचा अर्थ आहे. निर्गुण निराकार अव्यक्त अविनाशी चैतन्यमय जाणीवरूप आनंद स्वरूप परमात्मा आणि जीव मी हे एकच आहेत. जीव हा अव्यक्त अचिंत्य अविनाशी चैतन्यमय आनंद प्रेम शांत स्वरूप आहे. तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यामुळे मी या नावाची वस्तू नाही, आहे तो एक परमात्माच जो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अविनाशी शाश्वत चैतन्य मात्र शुद्ध जाणीव स्वरूप आनंद स्वरूप प्रेम सुख शांत स्वरूप असं चिंतन करा तुमच्याशी मनाशी आपण देह मन बुद्धी नाही आपण परमात्म स्वरूप आहोत असा संकल्पपूर्वक निश्चय करा. आपण सर्वजण मिळून जप करणार आहोत. आपण परमात्माच आहोत असा दृढ निश्चय करा. आपण निर्गुण निराकार अव्यक्त अविनाशी चैतन्य मात्र आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्मा. जप आणि त्याचा अर्थ त्याचं चिंतन आणि निश्चय चिदाकाशात लक्ष ठेवून केलं तर जास्त चांगलं. चिराकाशापाशी चिंतन आणि चिंतनानंतर सोहम भावात तसं स्थापून राहायचं. ध्यान लागलं तरी चालेल. तज्ज प्रस्तदर्थ भावनम या न्यायानी। आपण सहाशी परमात्म्याशी चिदाकाशामध्ये एकरूप होऊन राहिलो। प्रत्येक जपाबरोबर एकरूपता साधली आणि शेवटी थोडा अधिक वेळ त्या भावनेमध्ये थांबून राहिलो। या साधने शेवट मिळालेल्या सर्व समाधानासह शांती मंत्र म्हणून आपण करणार आहोत। हा शांती मंत्र आपण सर्वजण आता एकत्रितच म्हणू। हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। याचा अर्थ मी सांगतो, निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्मा ओम या ब्रह्मनामासह सर्व जगत झाला, अर्थात आपला देह देखील झाला। म्हणून सर्व जगत अर्थात आपला देह देखील ओम या ब्रह्मनामाच्या आश्रयाने निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप होतो। मी जीवस्वरूप तो परमात्माच आहे याप्रमाणे आम्ही परमात्म्याला जाणतो। परमहंसाय धीमही म्हणजे परमात्म्याचे ध्यान करतो, तन्नो म्हणजे म्हणून त्याने मी परमात्मा या बोधाची मला प्रचोदना द्यावी, प्रेरणा द्यावी। तन्नो हंस प्रचोदयात असं म्हणून फक्त शांतीची अपेक्षा केलेली आहे। ओम ब्रह्माशी समरस म्हणून शांत शांत आणि शांत। स्वरूप ब्रह्म ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। ॐ शांति शांति शांति। बोला पुंडलीक वरदे आदि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।